या महामानवानं भारत मातेवर अतोनात जीवा पल्याड प्रेम केलं. लोकशाहीद्वारे या देशातल्या सर्व जाती धर्माच्या माणसांना आपले अधिकार त्यांनी प्राप्त करून दिले. आपल्या आयुष्यात क्षणभरही आराम न घेता रात्रंदिन बहुजन हितासाठी, बहुजन सुखासाठी ते चंदनासारखे झिजले. आजची देशाची समाजाची अवस्था पाहून त्यांचे ज्वलंत विचार प्रेरणा देत समाजाला आव्हान करतायत. मानवाला बुद्धाची शांती हवी आहे, रक्तक्रांती नको आहे.
श्रम माझे बाळांनो आठवोनी, श्रम माझे बाळांनो आठवोनी, श्रम माझे बाळांनो आठवोनी, हे रक्त स्वतःचे घटवोनी, प्रचाराचे रान हे उठवोनी, प्रचाराचे रान हे उठवोनी, बुद्धाचा धम्म द्या पटवोनी. श्रम माझे बाळांनो आठवोनी, हे रक्त स्वतःचे घटवोनी. राग द्वेष मोह माया नको, अविचार असत्य मुळीच नको, प्रज्ञाशील करुणा आचरणी, पाप कर्म अनीति मुळीच नको, त्रिशरण आणि ती पंचशिला, शरण आणि ती पंचशिला, अष्टांगिक मार्ग तो आचरूनी. श्रम माझे बाळांनो आठवोनी, हे रक्त स्वतःचे घटवोनी. जाती भेद मुळीच नको, मनसा मनसात हवाद नको, रक्तपात नको, घातपात नको, मनवाचा जिव्हारी आघात नको, रक्ताची ही नाती जुळवोनी, रक्ताची ही नाते जुळवोनी, विषम तेला त्या कटवोनी. श्रम माझे बाळांनो आठवोनी, हे रक्त स्वतःचे घटवोनी. मानवता खंगली भ्रांति ने, जे दिले ते आठवा मातीने बुद्धाच्या सम्यक क्रांतीने क्रांती ही घडवा शांतीने जगुया रे येथे प्रेमाने जगुया रे येथे प्रेमाने प्रभाकर भारत नटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी घटना एक निशान धावी ममते ने तुम्हें ती बांधावी बौद्धि वृक्ष फुलू दही पालवी सुख शांति जीव नीला भावी बुद्ध कबीर फुले त्या विचारानी बुद्ध कबीर फुले त्या विचारानी अविचारा ठेवा थटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी प्रचाराचे रान हे उठवूनी बुद्धाचा धम्म त्या पटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी श्रम माझे बाळानो आठवूनी हे रक्त स्वतःचे घटवूनी